chinimandi.com podcast. ऊस दर न वाढवल्यास भाकीव करणार आंदोलन. भाकीवचे जिल्हाध्यक्ष चौधरी चरण सिंग यांनी सांगितले की तांदुळाचे पीक बाजारात येत आहे, पण सरकारकडून तांदूळ खरेदी केंद्राची स्थापना देखील झालेली नाहीये. त्यांनी सांगितले की जर ऊस दर वाढवला नाही तर युनियन मोठे आंदोलन करेल. गाव चौबारामध्ये आयोजित पंचायतमध्ये जिल्हाध्यक्ष चौधरी चरण सिंग यांनी राव इक्राम यांना ग्रामाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी सांगितले की साखर कारखाना थकबाकी आणि त्यावरील व्याज देण्याकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्हा प्रवक्ता रघुबीर सिंग यांनी सांगितले की सरकार शेतकऱ्यांना कमजोर समजण्याची चूक करत आहे. यामध्ये मनोज कुमार प्रधान, नीतू सिंग, ओमपाल सिंग, गजे सिंग, मांगेराम, राव जुशान, राव फारूक, राव फारकत, राव इंतजार, राव ठेकेदार, राव भूरा, सोनू आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रधान अनुप सिंग होते, तर सूत्रसंचालन मनोज कुमार यांनी केले.